नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मी देगलूर बिलोली मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर बोलतो आहे. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांची विशाल जनसभा दिनांक 9 नोव्हेंबर रोजी मोदी ग्राउंड कवठा नांदेड या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी आपणास नम्र विनंती करतो की माननीय मोदीजींच्या सभेसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून विकसित भारताच्या, विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करूया. आपल्याला विनंती करतो की आपण या जनसभेसाठी उपस्थित राहून समर्थनरूपी आशीर्वाद द्या. धन्यवाद.